नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागा वरवीं देवश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. ह्यो आसात कांय मुखेल खबरो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज सावन मध्य प्रदेशाच्या 5 दिसांच्या दौऱ्यार वतात. फ्रांस दौऱ्याच्या निमाण्या पावण्या खातीर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी काल राती पॅरिसाक पावले. भारत आणि युनायटेड किंगडम हांणी सर्वसमावेशक अर्थिक आणि व्यापार कबलात CETA अंदु 15 जुलै सावन लागू जातली असे जाहीर केला. ICC बायलांच्या T20 क्रिकेटांत काल राती लीड जातल्या हेडिंगली हांगा जाल्ल्या अ गटातल्या मॅचींत भारतान नेदरलँड्साक 95 धावण्यांनी हारयलो. आता पुराय खबरो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज सावन मध्य प्रदेशाच्या 5 दिसांच्या दौऱ्यार वतात. ती इंदोराक पावतली आणि उपरांत ब्रह्मकुमारी संस्थेन आयोजित केल्ल्या कार्यक्रमाक उपस्थित रावपाक बैतूल वतली. 19 जुनाक पश्चिम बंगालातल्या कलायकुंडा हांगा वचपा आदी राष्ट्रपती आंतरराष्ट्रीय सिकल सेल एनिमिया दिसा निमतान आयोजित कार्यक्रमाक उपस्थित रावतली. 21 जुनाक राष्ट्रपती मुर्मू जबलपुरात आंतरराष्ट्रीय योग दिसाच्या कार्यक्रमात सहभागी जातली आणि राणी दुर्गावती विद्यापीठाच्या 36व्या दिक्षांत समारंभाक मुखेल सोयरी म्हणून हजीर रावतली. फ्रांस दौऱ्याच्या निमाण्या पावण्या खातीर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी काल राती पॅरिसाक पावले. फ्रांसाच्या राजधानीत पावतकच तांच्या हॉटेलात जमिल्ल्या भारतीय समाजातल्या लोकांनी तांकां उमेदीन येवकार दिलो. पॅरिसांत प्रधानमंत्री मोदी फ्रांसाचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रों हांचे वांगडा विवाटेक 2026 कार्यावळीक हाजीर रावपाचे आसात. विवाटेक ही युरोपातली सगळ्यात व्हडली तंत्रज्ञान आणि स्टार्टअप परिषद. हे परिषदेत प्रधानमंत्री मोदी भारताची वाढती नवोपक्रम पर्यावरण प्रणाली आणि तांत्रिक उदरगतीचेर भर दितले अशी अपेक्षा आसा. हाचे आदी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आर्टिफिशियल इंटेलिजन्स AI विशीं सुरक्षीत समावेशक आणि मानव केंद्रीत दृष्टीकोन स्विकारपाचे आवाहन केले. AIचे खरे मोल मशीनाच्या क्षमतेत नसून ते साधारण नागरिकांक कितले प्रभावीपणान सक्षम करता हाचेर आसा असो तांणी भर दिलो. एव्हियानात जाल्ल्या G7 शिखर सभेत AIची सुरक्षीत नेटान आणि कार्यक्षम अंमलबजावणी सुनिश्चित करप या विषयाचेर उलोप करताना प्रधानमंत्री मोदी हांणी सांगले की AIत मनशाच्या जिविताच्या दर एका तासांत बदल करपाची ताक आसा. डिजिटल युगांत भुरग्यांची संरक्षण करपाची गरज अधोरेखित करताना तांणी शिटकावणी दिली की AI शिक्षण आणि सृजनशीलताय वाढूंक शकता, पूण योग्य सुरक्षा उपाययोजना ना जाल्यार तरणाट्या वापरप्यांक चुकीची माहिती डीप फेक आणि शोषणाक बळी घालूंक शकता. G7 फुडाऱ्यांनी संतुलित शाश्वत आणि लवचिक उदरगतीक चालना दिवप, गंभीर खनिजांची पुरवण साखळी सुरक्षित करप आणि अल्पवयीन भुरग्यां खातीर सुरक्षित डिजिटल सुवात तयार करपाचो हेतू आशिल्ली 3 महत्वाची घोषणा स्विकारली. या उपक्रमाक जायत्या भागीदार देशांनी तेको दिलो. फ्रांसातल्या एव्हियानात जाल्ल्या G7 शिखर सभेत फुडाऱ्यांनी संतुलित आणि लवचिक उदरगतीविषयी निवेदन जारी केले. तातूंत स्थिर उर्जा बाजारपेठ, सुरक्षित पुरवण साखळी आणि जागतिक अर्थिक संस्थांनी सुधारणा करपाची गरज असा हाचेर भर दिलो. होर्मुझ समुद्र दुनीतल्यान सुरक्षित जहाज येरादारी परतून सुरू करप, मनमानी निर्यात निर्बंध टाळप आणि वाढत वचपी संवसारीक अर्थिक असमानताय पयस करप हाचेर तांणी भर दिलो. भारत आणि युनायटेड किंगडम हांणी सर्वसमावेशक अर्थिक आणि व्यापार कबलात CETA अंदु 15 जुलै सावन लागू जातली असे जाहीर केला. सामाजिक सुरक्षा कबलात, ज्याका ड्युअल कॉन्ट्रिब्युशन एग्रीमेंट DCC असेय म्हणतात, लेगीत त्याच दिसा लागू जातलो अशी माहिती वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयान दिल्या. तशेंच DCC खाला सवलतीचो कालावधी 3 वर्सांवयल्यान 5 वर्सांमेरेन वाढयला, जो भारतातल्या तात्पुरत्या कामगारांक एक व्हड जमेची बाजू आसा अशे मंत्रालयान नदरेक हाडला. या कबलातीक अर्थिक मुत्सद्देगिरीचो जैत असे वर्णन करताना केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल हांणी सांगले की CETA आणि DOTTI योगदान कबलात एकाच वेळार चालीक लायल्यार भारताच्या निर्याती खातीर महत्वाची नवी संद मेळटली, कारण भारताक 99% शुल्क श्रेणीर बेगोबेग शुल्क मुक्त प्रवेश मेळटलो. हाका लागून कापड, चामडे, दर्या उत्पादन, अभियांत्रिकी आणि प्रक्रिया केल्ले अन्न या क्षेत्रांक कसलोच गैरसोयी शिवाय सर्त करपाक मेळटली आणि संवसारीक पावण्यावेली उत्पादना पुरवण शक्य जातली असे तांणी सांगले. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणीच्या पणजी केंद्रावेल्यान ऐकतात.
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6 वाजून 30 मिनटांचेर कोंकणी राष्ट्रीय बुलेटीन एक्सचेर आमकां फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
आता मुखावल्यो खबरो. भारत ब्रिटन व्यापक अर्थिक आणि व्यापार कबलातीक लागून भारत आणि युनायटेड किंगडम हांचे मधले द्विपक्षीय व्यापार आणि गुंतवणुकीक व्हड चालना मेळटली असे प्रधानमंत्री मोदी हांणी सांगले. सोशल मिडियाचेर केल्ल्या पोस्टात मोदी हांणी नदरेक हाडले की ह्या कबलाती वरवीं भारतीय शेतकार, कामगार, सूक्ष्म, ल्हान आणि मध्यम उद्देग, स्टार्टअप आणि नवनिर्माण करप्यां खातीर जायत्यो संधी उक्त्यो जातल्यो आणि विकसित भारत 2047 हे ध्येय साध्य करपाक महत्वाचे योगदान मेळटले. पर्यावरण, रान आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव हांणी सांगले की निकृष्ट जाल्ली जमीन पुनर्जिवीत करपाचे सरकाराचे प्रयत्न फक्त निसर्गाची सेवा करपापुरते मर्यादित नसून ते मानवतेचे भविष्य सुरक्षित करपाप्रती आशिल्ली एक वचनबद्धताय असा. नवी दिल्लीत वाळवंटीकरण आणि दुष्काळ रोखपाच्या जागतिक दिसा निमतान आयोजित कार्यक्रमात ते उलयताले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी 26 दशलक्ष हेक्टर निकृष्ट जमीन पुनर्जिवीत करपाचे उद्दिष्ट निश्चित केला आणि सरकार हे उद्दिष्ट साध्य करपाक सक्रियपणान काम करता असे यादव हांणी नमूद केले. शारातल्या हुवार उदकाचे व्यवस्थापन करपाक रामसर थळा म्हळ्यार पाणथळ सुवाती महत्वाची भूमिका निभायतात. तशेंच अतिरिक्त उदक साठवण क्षेत्रांचे डार्क झोन म्हणजे जंय भूजल पातळी अत्यंत खालावयल्या अशा भागात रुपांतर जावपापासून रोखप आणि जमनीची सुपीकता टिकोवन दवरप हातूनही ती मदत करता असे मंत्र्यांनी अधोरेखित केले. नैसर्गिक शेतीचे महत्व अधोरेखित करताना विशेषतः डार्क झोन जावपाचो धोको आशिल्ल्या आणि जमनीची क्षारपणा वाढत आशिल्ल्या क्षेत्रांच्या संदर्भात यादव हांणी म्हणले की युरिया आणि रसायनिक खतांच्या अतिवापरान एक वाढते संकट निर्माण झाला. हे दीर्घकालीन पर्यावरणीय शाश्वततेबाबतही गंभीर चिंता निर्माण करता असे त्यांनी सांगले.
हम पूरी तरीके से अपने मंत्रालय की प्रतिबद्धता, माननीय प्रधानमंत्री जी ने जो कॉप 2014 की दिल्ली डिक्लेरेशन के समय में करी थी कि हम 26 मिलियन हेक्टर को 2030 तक एक तरीके से रेस्टोरेशन का काम करेंगे. भारत सरकार अपने ग्रीन इंडिया मिशन में लगभग 1.7 लाख हेक्टर जमीन का कार्य हमने किया है और कैंपा के समर्थन से भी पिछले 5 वर्षों में 3.2 लाख हेक्टर का हम लोगों ने फॉरेस्टेशन करने का काम किया है.
सरदार इंदरजीत सिंग सिद्धू हे एक माजी भारतीय पोलीस अधिकारी. ते पोलीस दलातले निवृत्त उपमहानिरीक्षक DIG असून चंदीगडात भौशिक सुवातो स्वतः स्वच्छ करपाच्या दीर्घकाळ चलिल्ल्या नागरी स्वच्छता मोहिमेखातीर तांची वळख असा. तांच्या ह्याच सेवेचो गौरव म्हण अनुवर्साचो भारताचो सर्वोच्च नागरी सन्मान पद्मश्री तांकां फावो जाला.
About 5 or 6 centuries ago, emphasizing the need to keep the environment clean, Guru Nanak ji had said that the air is akin to your teacher, water is no less than your father, and the earth is your mother. So there can't be anyone more uncouth than the one who makes the earth untidy. To litter is shameful. To clean is an act of pride. Surprisingly, people don't shy away from cleaning and not littering.
ICC बायलांच्या T20 क्रिकेटात काल राती लीड जातल्या हेडिंगली हांगा झाल्या अ गटातल्या मॅचींत भारतान नेदरलँड्साक 95 धावण्यांनी हारयलो. भारतान 20 षटकांत 5 बाद 209 धावण्यो केल्यो. स्मृती मानधानाक सामनावीर घोषित केली. भारतीय हवामान खात्यान आयज ईशान्य भारतातल्या काय वाठारांनी आणि उपहिमालयाच्या अस्तंत बंगालात व्हड ते सामके चड पाऊस पडपाचो ऑरेंज अलर्ट जारी केला. अस्तंत बंगाल, कोकण, गोय आणि ओडिशा हांगा उष्ण आणि दमट हवामानाची शक्यता असा असे हवामान खात्यान कळयला. आता खबरो सोपोवचे पहिली परत एक फावट काय मुखेल खबरो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज सावन मध्य प्रदेशाच्या 5 दिसांच्या दौऱ्यावर वतात. फ्रान्स दौऱ्याच्या निमाण्या पावण्या खातीर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी काल राती पॅरिसाक पावले. भारत आणि युनायटेड किंगडम हांणी सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापार कबलात CETA अनु 15 जुलै सावन लागू जातली असे जाहीर केला. ICC बायलांच्या T20 क्रिकेटात काल राती लीड जातल्या हेडिंगली हांगा झाल्या अ गटातल्या मॅचीत भारतान नेदरलँड्साक 95 धावण्यांनी हारयलो. आणि इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटले सांजेच्या 6:30 मिनटांचेर. नमस्कार.